नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडगे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेचें पावसाळी अधिवेशन सुरू जालें. हें अधिवेशन 21 ऑगस्टा मेरेन चलतलें आनी तातूंत 21 बसका जातल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी भलायकेच्या कारणावेल्यान आपल्या पदाचो राजिनामो दिला. संसदेची दोनूय सभाघरां आज मेरेन स्थगीत केल्यांत. विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या प्रस्नांचेर केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभा स्थगीत दवरली. कोकण रेल्वेन पयलेच फावट सांगला की महाराष्ट्रांतल्या कोलाड आनी गोंयांतल्या वेर्णा मजगती खासगी गाडयां खातीर विशेष रोल ऑन रोल ऑफ रो रो ट्रेन सेवा 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर मजगती चलतल्यो. आता पुराय खबरो. संसदेचें पावसाळी अधिवेशन सुरू जालें. हें अधिवेशन 21 ऑगस्टा मेरेन चलतलें आनी तातूंत 21 बसका जातल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसदेचें पावसाळी अधिवेशन फलदायी आनी समृद्ध चर्चांनी भरिल्लें आसतलें अशी आशा व्यक्त केल्या. हाका लागून देशाची लोकशाय बळकट जातली अशें तांणी म्हळें. देशान अंतरिक्ष मळार केल्ल्या कामगिरे विशीं तांणी म्हळें की
मॉनसून सत्र राष्ट्र के लिए एक अपने आप में विजयोत्सव का रूप है और जब मैं कहता हूँ कि सत्र राष्ट्र गौरव और विजयोत्सव का सत्र है तो सबसे पहले तो मैं पहली बार इंटरनेशनल स्पेस स्टेशन पर भारत का तिरंगा झंडा वहाँ लहराना यह हर देशवासी के लिए गौरव की पल है.
पावसाळ्याचो हंगाम बरो चालू आसप अर्थवेवस्थे कडेन कसो जुळता हे सांगताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हळा की
देश में मौसम बहुत ही अच्छे ढंग से आगे बढ़ रहा है. कृषि को लाभदायक मौसम की खबरें हैं और बारिश किसानों की अर्थव्यवस्था, देश की अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था और इतना ही नहीं हर परिवार की अर्थव्यवस्था में एक बहुत महत्वपूर्ण होता है. अब तक जो मुझे जानकारी दी गई है उस हिसाब से पिछले 10 वर्ष में जो पानी का भंडार हुआ है इस बार वो करीब करीब 3 गुना हुआ है, जिसका आने वाले दिनों में भी देश के अर्थतंत्र को बहुत लाभ होगा.
संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या सुरवाती आधी माध्यमाकडे उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हणला की हे अधिवेशन देशा खातीर अभिमानाचो खीण आनी आमच्या सामूहिक कामगिरीचो खरो उत्सव आसा. पुराय जगान भारताच्या लष्करी सामर्थ्याचे बळ पळयले. ऑपरेशन सिंदुरान भारतीय सैनिकांनी 100% यश मिळवून दहशतवादा फाटल्या सूत्रधारांक तांच्या लिपिल्ल्या सुवातींतल्यान उद्ध्वस्त केले असे तांणी म्हळे.
पहलगाम की क्रूर हत्या, अत्याचार, नरसंहार पूरी दुनिया चौंक उठी थी. आतंकवादी और आतंकवादी के आके दुनिया का ध्यान उनकी तरफ केंद्रित हुआ था और उस समय दल हित छोड़ करके देश हित में हमारे ज्यादातर दलों के प्रतिनिधि, ज्यादातर राज्यों के प्रतिनिधि विश्व भ्रमण किया, दुनिया के अनेक देशों में गए और एक स्वर से दुनिया के सामने आतंकवादियों का आका पाकिस्तान को बेनकाब करने का एक बहुत सफल अभियान चलाया.
गरिबी निर्मूलन, एनडीए सरकारान वयर काडिल्ली अर्थव्यवस्था, नक्सलवादा आड कारवाय हे विशीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयले.
30 करोड़ गरीबों का गरीबी से बाहर निकलना, जिसको विश्व की अनेक संस्थाएं सराहना कर रही है. देश में एक जमाना था 2014 के पहले जब इन्फ्लेशन रेट डबल डिजिट में हुआ करता था. आज 2% के आसपास आकर के देश के सामान्य मानवी के जीवन में राहत बन गया है, सुविधा बन गया है. 30 करोड़ गरीबों का गरीबी से बाहर निकलना, जिसको विश्व की अनेक संस्थाएं सराहना कर रही है. देश में एक जमाना था 2014 के पहले जब इन्फ्लेशन रेट डबल डिजिट में हुआ करता था. आज 2% के आसपास आकर के देश के सामान्य मानवी के जीवन में राहत बन गया है, सुविधा बन गया है. माओवाद को, नक्सलवाद को जड़ से उखाड़ने के संकल्प के साथ देश के सुरक्षा बल एक नए आत्मविश्वास से तेज गति से सफलता की ओर कदम रख रहे हैं. हमें गर्व है कि बम बंदूक और पिस्तौल के सामने हमारा देश का संविधान जीत रहा है. देश के उज्जवल भविष्य के लिए साफ दिख रहा है कि कल तक जो रेड कॉरिडोर थे वो आज ग्रीन ग्रोथ जोन में परिवर्तित होते नजर आ रहे हैं.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी भलायकेच्या कारणावेल्यान आपल्या पदाचो राजीनामो दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांका बरयल्ल्या पत्रांत धनकर हांणी म्हणला की भलायकी सेवेक प्राधान्य दिवपाक आनी वैजकी सल्ल्याचे पालन करपाक तांणी बेगोबेग भारताच्या उपराष्ट्रपती पदाचो राजीनामो दिला. तांच्या कार्यकाळांत राष्ट्रपतीन दिल्ल्या अडळ तेक्या बद्दल तांणी तांचे आभार मानले. धनकर हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी आदरणीय मंत्रीमंडळाचे मनापासून आभार मानले. तांणी सांगला की प्रधानमंत्र्यांचे सहकार्य आणि तेको अमूल्य असा आणि तांकां तांच्या कार्यकाळांत बरेच किती शिकपाक मेळा. तांणी सांगला की सगळ्या संसद सदस्याकडच्यान तांकां मेळिल्ले माया विश्वास आणि मोग सदांच यादीत उरतलो आणि रुजतलो. या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मेळिल्ल्या अमूल्य अनुभवाबद्दल ते मनापासून आभारी असात असे धनकर हांणी म्हणला. या महत्वपूर्ण काळांत भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार जावप आणि तातून सहभागी जावप हो एक विशेष अधिकार आणि सन्मान असा. या देशाच्या इतिहासाच्या ह्या परिवर्तनकारी युगात सेवा करप हो खरो सन्मान असा असे ताणी म्हळे. संसदेचे दोन्ही सभागरां आज मेरेन स्थगित केल्यात. विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या प्रश्नांचेर केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभा स्थगित दवरली. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचेर आणि ऑपरेशन सिंदूराचेर बेगोबेग चर्चा करची अशी मागणी विरोधी वांगडी करतले. सांजेवेळा 4 स्थगित झाल्या उपरांत सभागार परतून सुरू झाले. बरोबर काँग्रेस डीएमके समाजवादी पक्ष आणि हेर विरोधी पक्षांनी घोषणा दिवपाक सुरुवात केली. सभापती निषेध करपी वांगड्यांक सभागराची कार्यवाही चालू दवरपाचे आवाहन करून सरकार चर्चे खातीर तयार असा आणि कामकाज सुरू दवरचे असे सांगले. बोवाळच्या वातावरणाक लागून सभापतीन सभागर आज मेरेन स्थगित केले. गुजरातात घडिल्ल्या विमान अपघाताविषयी उलयताना केंद्रीय नागरी विमानन मंत्री राम मनोहर नायडू हांणी म्हणला की
On behalf of the ministry and from the regulator DGCA, we ensure that there is no negligence and there is no incompetence on any of the processes and everything is very thoroughly monitored. And if there is anything which occurs due to negligence, then we take serious action on both the operator and any necessary person and we impose penalties, suspensions, all the process of enforcement is also duly listed.
कोकण रेल्वेन पहिलेच फावट सांगला की महाराष्ट्रातल्या कोलाड आणि गोयातल्या वेर्णा मजगती खासगी गाड्यांखातीर विशेष रोल ऑन रोल ऑफ रो रो ट्रेन सेवा 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर मजगती चलयतले. कोकण रेल्वेन जारी केल्ल्या प्रसिद्धी पत्रका प्रमाण प्रत्येक ट्रेनीत प्रत्येक ट्रिपात 40 गाडयो भरपाक शकतात. जातून 20 वॅगनांपैकी प्रत्येकी 2 भरतले. संलग्न 3 AC वा दुसऱ्या आसनाच्या डब्यात प्रत्येक गाडयेक चडांत चड 3 प्रवास करपाची परवानगी असतली. एकूणकार येरादारी खर्च 7,875 प्रवासी भाडे आकारतले. गणपतीच्या हंगामात उत्सवाचो प्रवास सुलभ करपाक ही विशेष सेवा सांजे 5 ते सकाळी 5 चलतली. बुकींग कालसावन सुरू झाल्या आणि 13 ऑगस्ट मेरेन करपाक शकता. बांगलादेशाच्या इंटर सर्व्हिस पब्लिकेशन रिलेशन्स हांणी माहिती दिली की काल दनपारा ढाकाच्या उत्तरा भागात बांगलादेश हवाई दलाचे जेट विमान कोसळिल्ल्यान पायलट सहित किमान 20 मरण आयले. ISPR प्रमाण बांगलादेश हवाई दलाचे F-7 BGI विमान दनपारा 1:06 प्रशिक्षण उड्डाणा खातीर गेले आणि त्या उपरांत रोखडेच ढाकाच्या उत्तर भागातल्यान माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज कॅम्पसांत कोसळले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. हे अधिवेशन 21 ऑगस्टा मेरेन चलतले आणि तातून 21 जातल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी भलायकीच्या कारणावेल्यान आपल्या पदाचो राजीनामो दिला. संसदेची दोन्ही सभागरां आज मेरेन स्थगित केल्यात. विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या प्रश्नांचेर केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभा स्थगित दवरली. कोकण रेल्वेन पहिलेच फावट सांगला की महाराष्ट्रातल्या कोलाड आणि गोयातल्या वेर्णा मजगती खासगी गाड्यांखातीर विशेष रोल ऑन रोल ऑफ ट्रेन सेवा 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर मेरेन चलतल्यो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.